नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कब्ज बाबतीत तुमका ह्यो राष्ट्रीय खबर दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो सोपुतविधी सुवाळो आयज सांजे राष्ट्रपती भवनांत जातलो. काँग्रेसच्यो फुडारी सोनिया गांधी हांचे एकमतान काँग्रेस संसदीय पक्ष सीपीपी अध्यक्ष म्हण निवड जाली. ओडिशात भाजपाच्या पहिल्या मुखेलमंत्र्यांच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. पूर्व आणि मध्य भारतात फुडले चार दीस उष्णताय कायम उरतली असो अंदाज हवामान खात्यान उक्तायला. आणि आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत आयज भारत आणि पाकिस्तान पंगडामध्ये खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री म्हणून वेचून आयिल्ले नरेंद्र मोदी आणि नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाक आयज सांजे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी पद आणि गोपनियतेचो सोपूत दितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नरेंद्र मोदी हांका नवे सरकार स्थापन करपा खातीर आमंत्रित केल्ले. आयज सांजे 7:15 हो सोपूतविधी सुवाळो जातलो. काल शुक्रारा श्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नवे सरकार स्थापन करपाचो दावो केलो. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांच्या फुडारपणाखाला एनडीएच्या शिष्टमंडळांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी हांची भाजपच्या संसदीय पक्षाचे फुडारी म्हणून वेचून आयल्याचे पत्र सादर केले. सेगीत तिसरे फावट नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जातले. तांच्या या सोपुतविधी सुवाळ्याक लागसरच्या देशातले खुपशे फुडाऱ्यांक आपोवणे धाडला असे खबराकार सांगतात. भारताच्या लागसरचे आणि हिंद महासागर वाठारातले फुडारी मानाचे सोयरे म्हणून ह्या सुवाळ्याक हजीर रावतले. श्रीलंकेचे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद आफिफ आणि बांगलादेशचे प्रधानमंत्री शेख हसीना, मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवीण कुमार जुगन्नाथ, नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड आणि भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे या सुवाळ्याक हजीर रावतले. ह्या सुवाळ्या खातीर बांगलादेशचे प्रधानमंत्री आणि सेशेल्सचे उपराष्ट्रपती आदीज नवी दिल्लीत दाखल झाले. आकाशवाणी दिल्ली आपल्या एफएम गोल्ड इंद्रप्रस्थ आणि आकाशवाणी लाईव्ह न्यूज 24x7 चॅनलाचेर आज सांजे 11:45 सावन राष्ट्रपती भवनातल्यान या सोपुतविधी सुवाळ्याचे धावते वर्णन प्रसारित करतले. आज नरेंद्र मोदी हांणी राजघाटात महात्मा गांधी हांच्या समाधी स्थळाक वचून तांकां आदरांजली ओपली. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हांच्या सोपुतविधी सुवाळ्याक दिल्ली पुलिसांनी पॅराग्लायडर्स, पॅरामोटर, हँग ग्लायडर्स यूएई आणि हॉट एअर बलून्साक उड्डाण करपाचेर बंदी घाल्या. ही बंदी 9 आणि 10 तारखेमेरेन उरतली. काँग्रेसच्यो फुडारी सोनिया गांधी हांची एकमतान काँग्रेस संसदीय पक्ष सीपीपी अध्यक्ष म्हणून निवड झाल्या. काल सांजे वेळार पत्रकारांकडे उलयतना पक्ष फुडारी राजीव शुक्ला हांणी सोनिया गांधी पद स्विकारला अशें सांगले. हाचे आदी काँग्रेसच्या वावुरपी गट समितीन एकमतान पक्षाचे वडील फुडारी राहुल गांधीक लोकसभेत विरोधी पक्ष फुडारींची भूमिका घेवपाची विनवणी केल्ली. राहुल गांधीच्या फुडारपणाखाला लागून बळिश्ट विरोधी पक्ष तयार झालो असे वावुरपी गट समितीचे मत असा असे नवी दिल्लीत झाल्या सीडब्ल्यूसीचे बसके उपरांत पत्रकार परिषदेत उलयतना काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी के सी वेणुगोपाल हांणी सांगले. राष्ट्रीय पात्रताय आणि प्रवेश चाचणी परीक्षा नीट यूजी 2024ची पुराय प्रक्रिया खूप पारदर्शक झाल्या आणि देशभरातल्या परीक्षेत खैस कितें उणे पडूंक तडजोड जावं ना असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन सांगला. ही परीक्षा 5 मेक झाली आणि 4 जून दिसा निकाल जाहीर झाला. तेलगु देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू 12 जूनाक सकाळी 11:27 आंध्र प्रदेशच्या मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. सोपूतविधी सुवाळो विजयवाडा लागसार जातलो. एनडीएचे वरिष्ठ फुडारी आणि शेजारच्या राज्यांचे मुखेलमंत्री या सुवाळ्याक हजीर रावपाचे असतात. काँग्रेस समितीची काल नवी दिल्लीत बसका झाली. या बसकेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे वरिष्ठ फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि हेर पक्ष फुडारी हजर आशिल्ले. वेचणूक लढवून जैत मेळपी काँग्रेसीच्या सगळ्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांक मल्लिकार्जुन खरगे हांणी परबी भेटयली. तांणी सांगले, मणिपुरात काँग्रेसीन न्याय यात्रा सुरू केल्ली. थंय तिका दोनूय सुवातीचेर जैत मेळ्ळे आणि नागालँड, आसाम, मेघालयातूय जैत मेळ्ळे. देशभरात लोकशाय आणि संविधान राखपा खातीर काँग्रेस पक्षाक लोकांचो तेको मेळ्ळो असे हे वेळार खरगे उलयले. इंडिया आघाडी भागीदारांक मेळून पक्ष संसदेत आणि भायर एकवटान आणि एकठांय काम करतलो असे मल्लिकार्जुन खरगे हे वेळार उलयले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. ओडिशात भाजपाच्या पहिल्या मुखेलमंत्र्यांच्या सोपूत विधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. हो सुवाळो फाल्यां भुवनेश्वरांत जनता मैदानाचेर जातलो. छत्तीसगडांतल्या बस्तर जिल्ह्यात काल सुरक्षा दळा बरोबर जाल्ल्या फारपेटांत स नक्षलवाद्यांक मरण आयले. पुलिसांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण पुलीस दळ आनी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी पीजीएलए मिलिटरी कंपनी क्रमांक स हांच्या मदीं हो फारपेट जालो. मरण आयिल्ल्या नक्षलवाद्यां मदीं पीपल्स पार्टी कमिटी वांगडी डेप्युटी कमांडर कंपनी क्रमांक स चे दोन वांगडी आनी बायनार वाठारांतल्या एरिया कमिटी वांगड्यांचो आसपाव आसा. पूर्व बस्तर वाठारांतल्या आमदई क्षेत्र समितीत जोड आंतरजिल्लो नक्षल आड मोहीम राबयिल्ली. ह्या जोड मोहिमेत नारायणपूर कोंडागाव दंतेवाडा बस्तर जिल्ह्याचे जिल्हो राखीव रक्षक आणि 45वी बटालियन इंडो तिबेट शीम पुलीस आणि केंद्रीय राखीव पुलीस दळाचो आसपाव आशिल्लो. पूर्व आणि मध्य भारतात फुडले चार दीस उष्णताय कायम उरतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. 12 जून मेरेन उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड बिहार अस्तंत बंगाल ओडिशा पंजाब आणि हरयाणाच्या काय वाठारात तीव्र उष्णताय आसतली. येत्या त्या चार दिसात वायव्य भारतात तापमान 3 ते 4 अंशांनी वाढपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 5 दिसात ईशान्य भारत अस्तंत बंगाल बिहार झारखंड ओडिशा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडात गडगडाटासहित हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. ही स्थिती गोवा महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि लक्षद्वीपात फुडले 4 दीस कायम आसतली. आयज जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडासहित पुराय उत्तर भारतात हीच परिस्थिती आसतली. उटंगराचा पाऊस पडपाची शक्यता आशिल्ल्यान भारतीय हवामान खात्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. अहमदनगर आणि नाशिकात गडगडाटासहित जो ऑरेंज अलर्ट जारी केला. आयज सकाळी मुंबईत काय वाठारांनी पाऊस पडलो. भारतीय हवामान खात्यान मुंबई खातीर आणि ठाणे रायगड आणि पालघर खातीर येल्लो अलर्ट जारी केला. आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल राती बार्बाडोसातल्या ब्रिजटाऊनातल्या कॅसिंग्टन ओव्हलात ऑस्ट्रेलियान इंग्लंड पंगडाचेर 36 धावण्यांनी जैत जोडले. इंग्लंडान 20 षटकांनी 6 गडे वगडावून 165 धावण्यो केल्ल्यो. आदी इंग्लंडान कुरबावलो जिखून गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियान 20 षटकात 7 गडे वगडावून 201 धावण्यो केल्ल्यो. काल राती न्यूयॉर्कात जाल्ल्या खेळात नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर दक्षिण आफ्रिकेन नेदरलँड्साक 4 विकेटीन हारयले. दक्षिण आफ्रिकेन कुरबावलो जिखून गोलंदाजी करपाचो निर्णय घेतिल्लो. आयज भारत आणि पाकिस्तान पंगडामदी खेळ जातलो. हो खेळ न्यूयॉर्कच्या नासाऊ कवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर राती 8 वरांचेर जातलो. लिवेली हॉकी स्टेडियमाचेर काल जाल्ल्या एफआयएच हॉकी प्रो लीग सर्तीत लिगातल्या 3र्या खेळात भारताच्या दादल्यांच्या हॉकी पंगडाक जर्मनीन 3-2 असे हारयले. भारताच्या हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग हांणी गोल केले. तशेंच जर्मनीच्या गोन्झालो पॅलेट आणि क्रिस्टोफर रुहर हांणी गोल केले. भारत आयज ब्रिटन पंगडा आड खेळटलो. सांजे 7 हो खेळ जातलो. विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल हांणी लोकसभा वेंचणुकेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जैताविशी भेटयिल्ल्या परबीविशी ओमान आणि सौदी अरेबियासयत मध्य पूर्वेच्या देशांच्या फुडाऱ्यांचे उपकार मानल्यात. विदेश मंत्रालयान सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद हांणी दिल्ल्या परबेविशी सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाचे उपकार मानले. प्रधानमंत्री मोदी हांणी सौदी अरेबियाच्या विरारांचे उपकार आणि उमेद उक्तायला असे श्री जयस्वाल हांणी सांगले. तशेंच भारत फुडारात दोनूय देशांच्या द्विपक्षीय संबंधांमदी अभूतपूर्व उंचाय मेळोवपा खातीर उत्सूक आशिल्ल्याचे हे वेळार तांणी सांगले. मजगती रणधीर जयस्वाल हांणी ओमानच्या विदेश मंत्रालयाचे लेगीत उपकार मानल्यात. भारत आणि ओमान देशांमध्ये संबंध आणि घटमूट करपा खातीर ओमान सरकाराबरोबर काम करपाक इच्छुक आशिल्ल्याचे हे वेळार तांणी सांगले. तांणी चीनच्या विदेश मंत्रालयाचे लेगीत उपकार मानल्यात. आणि आता परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो सोपुतविधी सुवाळो आयज सांजे राष्ट्रपती भवनांत जातलो. काँग्रेसचे फुडारी सोनिया गांधी हांचे एकमतान काँग्रेस संसदीय पक्ष सीपीपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. ओडिशात भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. पूर्व आणि मध्य भारतात फुडले 4 दीस उष्णताय कायम उरतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आणि आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत आयज भारत आणि पाकिस्तान पंगडामध्ये खेळ जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.